नमस्कार, मी दिलीप वाघमारे आणि आपण ऐकत आहात पॉडकास्ट डिटॉक्स. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जयंतीनिमित्त डिटॉक्सवर आयोजित भीमोत्सवात सर्वांचं स्वागत.
आभाळावरली गेलेलं एक नाव भीमराव, आभाळावरली गेलेलं एक नाव भीमराव, काळ जात जपलेलं एक गाव भीमराव, आभाळावरली गेलेलं एक नाव भीमराव.
डॉक्टर आंबेडकर नसते तर भारतातील शोषित, दलित, आदिवासी, ओबीसी, कामगार, मजूर, महिला या सर्वांचं काय झालं असतं, त्यांचं समाजातील स्थान काय राहिलं असतं याचा विचार करून तर पहा. जे लक्षात येईल ते अत्यंत भयानक असेल. बाबासाहेबांनी अत्यंत कठोर परिश्रम करून भारताला दिलेल्या राज्यघटनेमुळं भारत आज किमान सुस्थितीत आहे व राज्यकर्त्यांना जागतिक महासत्ता होण्याची स्वप्न पडू शकतात. त्यामुळं भारतीय राज्यघटनेचं महत्व, उद्देश, तिच्या अंमलबजावणीची आजपर्यंतची आणि पुढील वाटचाल समजून घ्यावी लागेल. यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोबळे. ॲडव्होकेट ढोबळे समाजवादी जनपरिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली करतात. त्यांनी बार असोसिएशनचे अध्यक्षपदी भूषवली आहे. याशिवाय दलित शिष्यवृत्ती वाढ आंदोलन, बीएड आंदोलन, शेतकरी मुक्ती आंदोलनाचे ते प्रणेते आहेत. ढोबळे यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी ऐकूया संविधान गीत.
सार्वभौम समाजवादी धर्म निरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
त्याचा सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक
आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून
ढोपळे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचा नेमका काय अर्थ आहे आणि त्यातून कोणती मूल्य प्रतीत होतात?
हा महत्वाचा प्रश्न आहे, परंतु या प्रश्नाला धरून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय समाज हा जगातला एका प्राचीन समाजापैकी एक समाज आहे आणि या भारतीय समाजाच्या सामंती व्यवस्थेच्या नंतर आलेल्या ब्रिटिशांच्या 190 वर्षाच्या कारकिर्दीनंतर उभा राहिलेलं या देशातलं स्वतंत्र आंदोलन, या स्वतंत्र आंदोलनामध्ये जी वेगवेगळे ज्या भूमिका, ज्या मागण्या, जे ठराव आणि वेळोवेळी ज्या सरकारकडे ज्या भूमिका मांडण्यात आल्या आणि ज्या उद्दिष्टासाठी या देशाला स्वातंत्र्य पाहिजे याची चर्चा, त्या संबंध 1885 ते 1947 पर्यंत 47 पर्यंत म्हणजे भारत पाकिस्तान फाळणीपर्यंत जी चर्चा झाली देशभर, ही देशाच्या इतिहासातली अशी पहिली चर्चा होती. समतेची चर्चा, मूल्यांची चर्चा, एकतेची चर्चा, समानतेची चर्चा, हे जे मुद्दे आले या मुद्द्याला घेऊन पुढे घटना परिषद गठीत झाली आणि घटना परिषद ज्या पार्श्वभूमीवर गठीत झाली, दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या राजकीय सुधारणांच्या घडामोडी घडत होत्या भारतामध्ये आणि एशियामधल्या काही अन्य राष्ट्रांमध्ये ते घडत होतं. पण एकाच वेळी भारतीय राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात करताना देशामध्ये एक दुसरी परिस्थिती होती, देशामध्ये पार्टिशनची परिस्थिती होती आणि त्यामुळे देशामध्ये एक घालमेल करणारं आणि अस्वस्थ असं वातावरण संबंध भारतखंडामध्ये पसरलेलं होतं किंवा या सगळ्या वातावरणामध्ये होतं आणि याचं प्रचंड प्रेशर भारतीय राज्यकर्त्यांवर होतं, भारतीय नेत्यांवर होतं राष्ट्रीय चळवळीच्या. त्याचप्रमाणे ते ब्रिटिश पार्लमेंट आणि शेवटच्या व्हॉइसरॉयवर देखील त्याचा एक प्रचंड दबाव होता. त्यामध्ये जे 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो ऑब्जेक्ट रेझोल्युशन मांडला, राज्यघटनेच्या उद्दिष्टाचा ठराव जो मांडला आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने या देशाचा, या देशाची जी वाटचाल आहे ही वाटचाल कशा प्रकारे व्हावी हे मुद्दे घटना परिषदेसमोर चर्चेला आले आणि या ऑब्जेक्ट रेझोल्युशन नंतर जी घटना निर्मितीची प्रक्रिया झाली त्याचे, त्या घटना परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद राहिले, ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते आणि फ्रीडम मुवमेंट मध्ये होते. या घटना निर्मितीच्या प्रक्रियेमधला अत्यंत महत्वाचा जो भाग होता तो होता या संविधानाची ड्राफ्ट बनवणं. या संविधानाच्या संबंधात घटनात्मक तरतुदीला एकत्रित करून त्याला त्याला एक त्याची बांधणी करणे आणि ही एक किचकट आणि एक आव्हानात्मक बाब होती कारण देशातलं जे वातावरण होतं पार्टिशन नंतरचं, देशामधलं पार्टिशनच्या वातावरणानंतर देशामध्ये जे वेगवेगळे गट होते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रांत होते, वेगवेगळ्या भाषा होत्या, वेगवेगळे समूह होते, वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या फ्रीडम मुवमेंटमध्ये होत्या आणि त्याच्यानंतर नव्या येणाऱ्या राज्यघटनेकडून त्यांना ती अपेक्षा होती. त्यामध्ये संस्थानिकांचा विषय होता, त्यामध्ये संस्थानिकांना बरखास्त केलं किंवा संयुक्त इंडियामध्ये ते संयुक्त भारतात समाविष्ट केले, त्याच्यानंतर त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यांना काही प्रोटेक्शन पाहिजे होतं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सवलती पाहिजे होत्या. तर भारतातले जे मायनॉरिटीज होत्या त्यांच्या बाबतीतल्याही मागण्या समोर होत्या, भारतातले जे पारंपरिक हिस्टॉरिकली एक्सप्लॉयटेड जे वर्ग होते ज्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो, शेड्यूल ट्राईब्स म्हणतो, हे या वर्गाच्याही मागण्या होत्या आणि या वर्गाची एक दीर्घ लढाई खुद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढवलेली होती आणि त्यामुळे देशामधले वेगवेगळे घटक, तात्पर्य असं की देशातले वेगवेगळे सामाजिक घटक, धार्मिक घटक आणि अल्पसंख्याक घटक आपापल्या अधिकारासाठी अत्यंत जागृतपणे येणाऱ्या संविधानामध्ये आपल्याला संरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका देशामधल्या समाज घटकांमधून येत होती आणि हे संबंध एकत्रित करून त्याला सगळ्या समाजाला सॅटिस्फाय करण्याचं किंवा समाधानकारक घटनात्मक तरतुदी निर्माण करण्याचं जे घटना परिषदेसमोर मोठं आव्हान होतं ते नॅचरली ते मुख्य, त्याचं मुख्य काम ड्राफ्टिंग कमिटीकडे होतं आणि ड्राफ्टिंग कमिटीची जबाबदारी डॉक्टर आंबेडकरांकडे होती आणि ड्राफ्टिंग कमिटीने एक समग्र अशी एक भूमिका आपल्या कॉन्स्टिट्युशनच्या याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा सुरुवातीपासूनच जो प्रयत्न केला त्यामध्ये जी कॉन्स्टिट्यूशन तयार झाल्यानंतर त्याची जी उद्देशपत्रिका तयार झाली, तुम्ही म्हणतात उद्देशपत्रिका नेमकं काय आहे, उद्देशपत्रिका काय, त्याचा काय अर्थ आहे? तर उद्देशपत्रिकेचा इन शॉर्ट हाच अर्थ आहे की कुठल्याही राष्ट्राची राज्यघटना त्यातले जे मुख्य सूत्र असतं की त्या त्या राज्य राष्ट्राला भविष्यामध्ये प्रवास करण्यासाठी त्यांची राजकीय सामाजिक आर्थिक व्यवस्था चालवण्यासाठी किंवा त्या देशाला पुढे जाण्यासाठी जे जी दिशा लागते उद्दिष्टांची ती उद्दिष्टांची दिशा या प्रियांबल मध्ये येते. तर भारतीय राज्यघटनेमध्ये जो एसेन्स आहे, भारतीय राज्यघटनेचा जो गाभा आहे याला आपण म्हणून मुख्य जो भाग आहे की 1950 नंतर म्हणजे संविधान लागू केल्यानंतर या देशाचा प्रवास कसा व्हावा, या देशाच्या समाजाचा प्रवास कसा व्हावा, या देशातल्या समाजाची प्रगती कशी व्हावी आणि त्यांनी देशांतर्गत आपापसात नातं कसं ठेवावं आणि या देशाचं सावरीन कंट्री सार्वभौम देश म्हणून, सार्वभौम लोकशाहीवादी देश म्हणून, सेक्युलर देश म्हणून, सेक्युलर सोशलिस्ट देश म्हणून या देशाचं जगाशी नातं कसं असावं याचा दिशा निर्देश करणार जे डॉक्युमेंट आहे किंवा जे पत्रिका आहे तर ते ऑब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो प्रियांबल म्हणतो किंवा त्याला उद्दिष्ट म्हणतो आपल्या राज्यघटनेचे उद्दिष्ट. इन शॉर्ट काय म्हणू त्यांना, देशाच्या भविष्याच्या वाटचालीची दिशा म्हणजे
आता ही आता पुढच्या वर्षी किंवा त्या पुढच्या वर्षी आपल्या स्वातंत्र्याचा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आहे ते साजरं करण्याची आता तयारी पण सुरू झालेली आहे देशभरामध्ये. तर ह्या 75 वर्षाच्या टप्प्यावर आपण सर्वजण येऊन पोहोचलेले आहोत आणि घटनाकारांनी घटना समितीने ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्देशिका निर्माण केलेली आहे. तर या 73-74 वर्षांमध्ये भारताची वाटचाल त्या दिशेनं झालेली आहे का नेमकी, काय वाटतं तुम्हाला?
हा हा ही महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. खरं म्हणजे आपण आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक असा न्याय प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे. हा लो आणि या अत्यंत महत्वाच्या ही उद्दिष्ट जी आहे ज्याला आपण म्हणतो जस्टिस आहे, आर्थिक सामाजिक राजकीय लिबर्टी आहे, स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, हा कुठल्या धर्मामध्ये वर विश्वास ठेवण्याचं, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य, समता आहे, इक्वॅलिटी आहे नाही का, आणि त्या इक्वॅलिटीमध्ये स्टेटस ऑफ अपॉर्च्युनिटी आहे नाही का, आणि फॅटर्निटी आहे. ही चारही मूल्य जी आहेत ना, ही जी व्हॅल्यू सिस्टीम आहे इंडियन प्रियांबल मधली, ही व्हॅल्यू सिस्टीम देशाच्या या हा देश जरी प्राचीन असला तरी देशाच्या इतिहासामध्ये या प्रकारची मूल्य व्यवस्था कधीही डेव्हलप झालेली नव्हती किंवा कधीही अंगीकृत केलेली नाही भारतीय समाजाने. हे पहिल्यांदा घडलं की संविधान स्वीकारताना भारतीय समाजाने ही मूल्य व्यवस्था स्वीकारली आणि मग ही न्याय समता आणि सगळ्यांना बंधुभावाने पुढे घेऊन जाण्याची आणि सगळ्यांना विकासाची आणि त्याला नाही का विकासाची संधी इक्वल स्टेटस देण्याची दर्जा देण्याची ही जी एक भूमिका स्वीकारली 50 साली संविधानाने त्याला 75 वर्ष पुढच्या 2 वर्षांनी होती. बरोबर म्हणता येते. आणि या दृष्टीने ही जेव्हा ही जी या प्रकारची जेव्हा कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम आपण स्वीकारला तेव्हा देशाची परिस्थिती आर्थिक परिस्थिती विशेषतः आर्थिक सामाजिक परिस्थिती बऱ्यापैकी गोंधळलेली पेचीदा होती. परंतु संविधान स्वीकृतीनंतर इंडियन स्टेटनं जे प्रयत्न केले ते प्रयत्न निश्चितपणाने त्याचं स्वागत करायला पाहिजे, त्या वाखाणण्याजोगे आहे. त्यासाठी भारतीय शासन व्यवस्थेने जेव्हा संविधान स्वीकारलं या 19व्या शतकाच्या मध्याला 1950 साली हा ही एक या देशाच्या दृष्टीने एक मोठी क्रांती होती आणि लोकशाही जगाच्या दृष्टीने देखील एक क्रांतिकारी घटना होती. पण ज्या ज्या पद्धतीने हे ट्रान्सफर ऑफ पॉवर झाली त्या ट्रान्सफर ऑफ पॉवर नंतर जे व्हॅल्यू सिस्टीम इंडियाने अडॉप्ट केली भारतीय समाजाने विथ द पीपल ऑफ इंडिया म्हणून जे स्वीकारलं, तर त्याच्या दृष्टीने ते प्रत्यक्षात समाजामध्ये ऑन पेपर तर आपण स्वीकारलं, संविधानामध्ये अनेक महत्वाचे कार्यक्रम स्वीकारले, महत्वाची मूल्यव्यवस्था स्वीकारली, पण ऑन पेपर स्वीकारलेली गोष्ट प्रत्यक्ष समाज जीवनामध्ये आणण्यासाठी भारतीय शासन संस्थेनं जे प्रयोग केले त्यात ते प्रयोग माझ्या दृष्टीने आणि भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, ते असे की त्यांनी समतेचा न्यायाचा हा जो कार्यक्रम आहे किंवा तो शिक्षणाचा आहे, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आहे, उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये आहे, शेतीमध्ये आहे, हा सिंचनाच्या बाबतीतला आहे, तर नागरिकांना हे जीवन मिळण्यासाठी त्यांनी जी नियोजित विकास नीती अडॉप्ट केली ते भारतानं प्लॅनिंग कमिशन निर्माण केलं आणि प्लॅनिंग कमिशन निर्माण करून नियोजित पद्धतीने त्यांनी उद्योग, व्यापार, शेती, समाज या क्षेत्रामध्ये आपली गुंतवणूक करून याला बढावा दिला, याला
उत्तेजन दिलं,
उत्तेजन दिलं. ब्रिटिश होते तेव्हा हा देश एकदम ज्याला आपण म्हणू असा एकदम त्याच्यात ताकद राहिलेली नव्हती आणि आपली इकॉनॉमी आणि आपली एकूण राज्याकडचे रिसोर्सेस, राज्य म्हणजे आपल्याकडे राज्य डिफाईन केलेलं आहे आर्टिकल 12 मध्ये, राज्यघटनेच्या कलम 12 मध्ये ते स्पष्ट केलेलं आहे, तर राज्य व्यवस्थेकडे मोठी साधनं नव्हती पण आहे त्या साधनाच्या आधारावर नियोजित विकास भारताने स्वीकारला, ज्याला आपण नेहरू मॉडेल म्हणतो, नेहरू मॉडेलच्या नावाने ते ओळखलं जातं आणि त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी हे जे नेहरू होते, बाबासाहेब आंबेडकर होते, पटेल होते किंवा मौलाना आझाद होते, हा ही मंडळी हे जे राष्ट्रीय नेतृत्व होतं, परंतु संविधान स्वीकारल्यानंतर अधिकृतपणे जी राज्यावर जबाबदारी आली, राज्य यंत्रणेवर, भारतीय शासन व्यवस्थेवर म्हणा किंवा भारतीय शासन संस्थेवर, तर ती जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत त्यांनी पंचवार्षिक योजना सुरू केल्या आणि पंचवार्षिक योजना सुरू करत असताना एकाच वेळी आपण तीन पातळ्यांवर या देशाला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, जो मला असं वाटतं की एकूण एक फार महत्वाची बाब आहे याच्यामध्ये आणि तीन पातळ्यावर म्हणजे कुठल्या पार्श्वभूमीवर केलं, जेव्हा भारतामध्ये तीन पातळ्यावर देशाचा आणि समाजाचा विकास करण्याची नीती स्वीकारली गेली तेव्हा जगामध्ये दोन प्रकारच्याच व्यवस्था होत्या, एक तर रशियामध्ये साम्यवादी पूर्णपणे सरकारच्या ताब्यातली यंत्रणा होती, महासत्ता होती रशिया, आणि अमेरिकेमध्ये पूर्णपणे मार्केटवर सोडलेली व्यवस्था होती, बाजारवादी व्यवस्था होती, भांडवली व्यवस्था होती. भारताने त्या दरम्यानच्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेला देश आणि म्हणून यांनी ना रशियाच्या मॉडेल अडॉप्ट केलं ना अमेरिकेचं मॉडेल अडॉप्ट केलं, आपण रशिया आणि अमेरिकेचं मॉडेल अडॉप्ट न करता एक तिसरं मॉडेल जगाला दिलं, म्हणजे त्यावेळेला हा तिसरा ते संमिश्र मिश्र व्यवस्थेचं मिश्र अर्थव्यवस्थेचं एक मॉडेल भारताने डेव्हलप केलं आणि त्याच्यामध्ये सरकारी क्षेत्राचा विकास, सरकारच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक क्षेत्राचा विकास आणि खाजगी क्षेत्राचा विकास, त्यामुळे देशातल्या उद्योगपतींना खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला जी एक मोठी संधी त्यामुळे उपलब्ध झाली आणि खाजगी व्यापाराचं क्षेत्र मुक्त केलं, सरकारी क्षेत्र डेव्हलप केलं आणि सरकारच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक क्षेत्र डेव्हलप केलं, सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रामध्ये सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका रोजगाराच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं तिथे एक अडॉप्ट केलेली आपल्याला दिसते, त्यामुळे भारताने 1950 साली जे मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली हे मॉडेल भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेलं आपल्याला दिसतं की घटना स्वीकारल्यानंतर एक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भारताने एक दैदिप्यमान अशी प्रगती केली आणि ही प्रगतीच्या या प्रगतीच्या याच्यामुळे भारताचं शेती क्षेत्रामधलं जे उत्पादन आहे की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अन्नधान्याची परिस्थिती ही तुटवड्याची होती, अन्न पुरेसं देशात उपलब्ध होत नव्हतं, 64 वॉरमध्ये भारत चायना वॉरच्या वेळेला देखील अन्नधान्याचा तुटवडा अधिक तीव्र झालेला होता आणि या अत्यंत अनेक क्षेत्रातल्या शॉर्टेजवर आरोग्य क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये, उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, रोजगाराच्या क्षेत्रामध्ये भारताने मोठी प्रगती या नियोजित अर्थव्यवस्थेच्या मार्फत केलेली आहे. त्यामुळे हे तिन्ही वर्ग, सरकारी क्षेत्र, निमसरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र, या तिन्ही क्षेत्राचा विकास झालेला आपण पाहतो.
म्हणजे अन्नधान्यामध्ये भारत स्वयंपूर्ण तर झालाच झाला, पण तो आता थेट मंगळापर्यंत पण पोहोचलेला आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर भारताने या 73-74 वर्षामध्ये
टेक्नॉलॉजी बरोबर,
या 73-74 वर्षामध्ये भारतानं बराच मोठा पल्ला गाठलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे सर्व पल्ला गाठण्याची, इथपर्यंत येण्याची जी मुभा आहे, ती भारतीय राज्यघटनेची जी संरचना केलेली आहे, त्यामध्ये ज्या पद्धतीनं मोकळीक देण्यात आलेली आहे, बंधनं घालण्यात आलेली आहेत, काही नीतिमत्ता दाखवून देण्यात आलेली आहे, त्यावर ही सगळी आधारलेली असं आपल्याला म्हणता येईल. की घटनाकारांना जे ज्या पद्धतीची समाज निर्मितीची अपेक्षा होती, ज्या पद्धतीचा समाज निर्माण व्हावा, न्यायप्रिय समाज, समतामूलक समाज, बंधुभाव असलेला समाज, स्वातंत्र्य प्रिय समाज, एकमेकांच्या अधिकारावर आक्रमण न करणारा समाज, एकमेकांच्या धार्मिक श्रद्धा बद्दल आदर बाळगणारा समाज, अशी जी एक अपेक्षा होती राज्यघटनाकारांना, तर ही फलद्रूप झालेली आहे का? आपला काय अनुभव आहे किंवा निरीक्षण काय आहे आपलं?
मला असं वाटतं, हे तुम्ही म्हणताय हा प्रश्न फार मूलगामीच प्रश्न आहे हा. पण या प्रश्नाकडे जाताना की या प्रश्नाला देखील एक याचा अन्वयार्थ लावताना आपण पाहिलं पाहिजे की 50 सालापासून देशाला एक्सटर्नल शत्रू जसे आहेत तसे इंटरनल शत्रूचे घटक देखील आहेत. नाहीतर या देशाच्या प्राचीन इतिहासामध्ये युद्ध आणि प्रचंड प्रमाणावरची हिंसा आणि लूट आणि शोषण या प्रकारची सामंती व्यवस्था होती. एक या इक्वॅलिटी आणि सगळ्यांना बरोबर घेण्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं की कॉन्स्टिट्युशन नंतर भारतातले 80 कोटी शेतकरी स्वतःच्या शेतीचे मालक झाले. हे कॉन्स्टिट्युशन पूर्वी आपल्या शेतीचे मालक नव्हते. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण असं पाहतोय की देशाच्या विभिन्न भागामध्ये वेगवेगळी विद्यापीठे निर्माण झाली, वेगवेगळ्या तांत्रिक व्यावसायिक शिक्षण संस्था सरकारने उभ्या केल्या, राज्यांनी केल्या, केंद्राने केल्या, आणि त्याच्यामध्ये विविध समाजातल्या घटकांना त्याच्यामध्ये प्रवेश दिला. त्यामुळे एक ट्रेंड क्वालिफाईड माणसाचा एक मोठा वर्ग, म्हणजे काही लाखो कोटी मुलं आणि मुली भारतामध्ये पहिल्यांदा शिक्षण घेऊ शकल्या. त्याच्यामध्ये प्रचंड सरकारनं गुंतवणूक केली आणि एक शिक्षणामध्ये एक समानता आणि समतेचं तत्व प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला आपण दिसतो. सत्य या सभा या देशाचा एकूण जो एकूण देशाची जी रचना आहे आणि देशाचं एकूण जे मोठं स्वरूप आहे त्याची आतली विविधता, त्याचं प्राचीन स्वरूप, त्यातल्या रूढी परंपरा, त्यातल्या काही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक मान्यता, या सगळ्या गोष्टी लोकशाहीला आव्हान देणाऱ्या अनेक गोष्टी याच्यामध्ये दडलेल्या आहेत. आणि प्रचंड विषमता आणि प्रचंड शोषण असलेले, म्हणजे प्रचंड दारिद्र्य आणि प्रचंड ह्या सामाजिक विषमता, अशा या दोन प्रबळ शत्रूचा मुकाबला करत करत केवळ 70 वर्षामध्ये जगातली तिसरी महासत्तेची चर्चा करण्यापर्यंत या देशाने वजन मारली. नियोजितपणे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करत या सगळ्या गोष्टींच्या डेव्हलपमेंटकडे हा देश गेलेला आपण पाहतोय. आणि जगातलं एक लोकशाही राष्ट्र म्हणून याच्याकडे जग बघतं आणि याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक त्याच्यामधल्या त्रुटी जाणीवपूर्वक घालवल्या पाहिजे आहे, त्याच्यामध्ये लुपहोल्स आहेत खूप. मला असं वाटतं कुठलाही डेमोक्रेटिक नेशन किंवा कंट्री या त्या कुठल्याही जगातल्या राष्ट्राबरोबर तुलना केली तर आपण अधिक परिणामकारक उभे राहिलेलो आहोत. कारण जगातल्या अन्य राष्ट्रांमध्ये आपल्याकडे जे प्रश्न आहेत, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भाषिक, नाही का, या प्रकारचे प्रश्न जगातल्या अन्य लोकशाही राष्ट्रांमध्ये नाही. आपल्याकडे अनेक प्रश्नांची मालिका इथला समाज उभा राहताना आपण पाहतो आणि इथल्या चुकीच्या शक्ती, ज्या अनवॉन्टेड शक्ती येतात किंवा समाज आणि देशविरोधी शक्ती ज्या वेळोवेळी उभ्या राहतात, त्याला देखील तो बाजूला सारण्यामध्ये वारंवार यशस्वी होताना दिसतो.
काही त्रुटी नक्कीच आहेत, काही साध्य झालेलं पण नाहीये. पण असे कोणते सेक्टर्स आहेत किंवा अशा कोणत्या शोषित वर्ग आहेत की ज्यांच्यापर्यंत आणखीन भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा उद्देशामध्ये जो प्रतीत झालेला कार्यक्रम आहे त्यांच्या विकासाचा तो पोचलेला नाहीये?
विशेष करून भारतामध्ये ही वर्ण जाती व्यवस्था डेव्हलप झाली ती प्राचीन आहे आणि शेकडो वर्ष तिचा विस्तार होत गेलेला आहे. त्यामुळे एक सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विषमतेचं वातावरण आहे. ही एक जटिल समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची म्हणजे जसे राज्य व्यवस्थेला प्रयत्न करायला पाहिजे तसे सामाजिक संस्था संघटना व्यक्ती आणि समाजाने पण केलं पाहिजे. ती समस्या एक आहे. दुसरी आहे आर्थिक समस्या. हे जे वर्ग आहेत हा हे वर्ग भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. घटनात्मक टर्मिनॉलॉजीमध्ये किंवा संकल्पनेमध्ये म्हणायचं असेल तर हे वर्ग स्वाभाविकपणे पारंपरिक मागास वर्ग आहेत. पारंपरिक जे वर्ग आहेत ज्याला आपण अनुसूचित जाती जनजाती ओबीसी मायनॉरिटी स्त्रिया हे वर्ग याच्यामध्ये साधारण येतात. ब्रिटिशांनंतरचा भारतातला जो स्वकीय स्वकीयांनी निर्माण केलेला कायदा म्हणजे लँड लॉ कॉन्स्टिट्युशनल लॉ आणि त्याचा कार्यक्रम ही कार्यक्रम पत्रिका जरी वेगवेगळ्या पातळ्यांवर भारतामध्ये यश मिळालं असलं भारताला यश आलं असेल समाज पुढे गेलेला दिसत असला तरी या कॉन्स्टिट्युशनच्या कार्यक्रम पत्रिकेला जर इथल्या सत्ताधारी वर्गाने आणि इथल्या राज्यकर्त्या वर्गाने अधिक अधिक पॉझिटिव्हली डायजेस्ट केलं असतं किंवा ते त्याला त्याला अंगीकृत करून त्याच्या लेटर अँड स्पिरिट मध्ये जर काम केलं असतं तर भारताच्या प्रगतीची आजची दिशा अधिक अधिक पॉझिटिव्ह असते किंवा अधिक परिणामकारक असते.
1990 साली आपली अर्थव्यवस्था खुलीकरणाकडे वाटचाल करायला सुरुवात केली तर सरकार बदलली पण ते धोरण तसंच आणखी पुढे 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 जात राहिलं. पण आता अलीकडच्या काळामध्ये जे नियंत्रित स्वरूपामध्ये खुलीकरणचं सरकार राबवत होतं खुलीकरण नियंत्रित स्वरूपामध्ये आता ते मुक्त स्वरूपामध्ये ही सर्व व्यवस्था जागतिकरणात आणि खुलीकरणामध्ये पूर्ण व्यवस्था खुली करून देणे अशा पद्धतीनं एक वाटचाल देशाची सुरू झालेली दिसते. आणि या खुलीकरणाच्या व्यवस्थेमध्ये मग भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये जे आलेलं आहे सार आणि ज्याकडे उद्याला जायचं आहे ते साध्य होऊ शकतं का?
एकदम बरोबर तुम्ही म्हणताय तो प्रश्न तर बरोबर आहे कळीचाच आहे तो. कारण ज्या हा या देशाची राज्यघटना आहे सेक्युलर सोशलिस्ट रिपब्लिक लोकशाही संविधानाचा जो कार्यक्रम आहे त्याची जी कार्यक्रम पत्रिका आहे ते उद्देश पत्रिकेमध्ये आपल्याला दिसते. आर्थिक सामाजिक शैक्षणिक बरोबरीचा न्याय सगळ्यांना देण्याचा आणि विकासाची संधी देण्याचा 90 नंतर ही जी कार्यक्रम पत्रिका आहे तर भारताची आर्थिक सामाजिक न्यायाची किंवा शैक्षणिक किंवा औद्योगिक विकासाची जी कार्यक्रम पत्रिका आहे ही 90 नंतर नव्या आर्थिक धोरणानंतर पूर्णपणे बदलून घेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या दबावापोटी देशांतर्गत आर्थिक सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक शेतीविषयक व्यापारविषयक धोरणांमध्ये आमूलाग्र बदल केला. ज्या बदलाचा परिणाम भारतातल्या बहुसंख्याक नागरिकांना किंवा जनतेला हो फायद्याच्या दिशेने जाण्याच्याऐवजी या जनतेची नाडवणूक करण्यामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि GDP वाढत असताना देखील समाजामध्ये प्रचंड महागाई बेकारी या स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत आणि देशामध्ये एक प्रचंड बेरोजगाराचा तांडा या सगळ्या या धोरणांचा परिणाम म्हणून उभा राहिलेला आहे. तर ही जी केंद्राची ही जी आर्थिक सामाजिक धोरणं आहेत किंवा व्यापार विषयक धोरणं आहेत किंवा इंडस्ट्रीयल पॉलिसीज आहेत कामगार विषयक पॉलिसीज आहेत ही धोरणं राज्यघटनेतल्या उद्देश पत्रिकेला धरून नक्कीच नाही आहेत आणि या धोरणांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची देशामध्ये गरज निर्माण झालेली आहे. सार्वजनिक क्षेत्र, सरकारी क्षेत्र आणि इवन खाजगी क्षेत्र हे नष्ट करून काही मोजक्या उद्योगपतींच्या हातामध्ये संपूर्ण इकॉनॉमी जाईल आणि संपूर्ण देशाकडे असलेल्या संसाधनाचं, देशाच्या राष्ट्रीय मालकीच्या संसाधनाचं केंद्रीकरण होईल हे संविधानाला मान्य नाही. संविधानातला जो आर्टिकल 39 आहे त्यालाही हे मान्य नाही आणि उद्देश पत्रिकालाही मान्य नाही. संविधानामध्ये जे जगण्याचा जो आर्टिकल 21 जो लोकांना, नागरिकांना जगण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे, राईट टू लाईफ विथ डिग्निटी, तर नागरिकांची जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार त्याच्या सन्मानासह जतन करण्याची कायदेशीर जिम्मेदारी भारतीय शासन संस्थेची आहे, जी आर्टिकल 21 या फंडामेंटल राईट ने दिलेली आहे. मला असं वाटतं की संविधानामधला जो आर्थिक कार्यक्रम आहे, संविधानामधला जो सामाजिक कार्यक्रम आहे आणि संविधानामधल्या संपूर्ण समाजाला एक संधी देण्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यावर मोठा आघात नव्या आर्थिक धोरणांमुळे होताना आपण पाहतोय.
आता शेवटी जाता जाता डॉक्टर जयभीम शिंदे यांनी गायलेलं हे गाणं ऐका.
वारी रमजान ईद साजरे होती बोली भाषा भिन्न तरी देशाची या गाणी गाती तुकाराम गाडगे बाबा कबीर येते जो हे गाती शाहू फुले शिवबा गौतमाची हीच भूमी नोकरदार कामगार शेतकरी कष्टकरी हात हाती घेऊन या घात साऱ्या भरे विती किती धर्म किती जाती नांदतात याच देश तरी देश एक ठेवी घटना भीमाची घटना भीमाची. गीत भीमा ते गाऊ